अगदी नरकामध्ये जरी तुम्ही आम्हाला घातलं तरी चालेल। परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज एका प्रवचनामध्ये सांगतात की एका भक्ताकरता जीवन काय आहे, ते सांगतात की भगवंतांचं स्मरण म्हणजे जीवन आणि भगवंतांचं विस्मरण म्हणजे मरण। तर तोच भक्त जिवंत आहे जो भगवंतांचं स्मरण करतोय। ती सर्वात आनंदाची गोष्ट आहे की भगवंतांचं स्मरण आपण करू शकतोय। आणि या ठिकाणी अशाच प्रकारे हे चार कुमार देखील सांगतायत। तर माझी इच्छा आहे की या श्लोकाची जी थोड्या आधीची कथा आहे ती सर्वांकरता सांगावी। हा श्लोक भागवतमच्या तिसऱ्या स्कंदामधील 15व्या अध्यायातील 49वा श्लोक आहे आणि याचं शीर्षक आहे भगवत धामाचे वर्णन। तर या श्लोकाचे किंवा या ग्रंथाची सुरुवात अशी आहे की विदुर आणि मैत्रेय यांच्यामध्ये संवाद सुरू आहेत। विदुरजींनी आपलं घर हस्तिनापूर सोडून ते तीर्थक्षेत्राला निघून गेलेले आहेत आणि सर्व तीर्थक्षेत्रांना ते भेट देत स्वतःचं शुद्धीकरण करत आहेत। हे करत असताना त्यांची भेट मैत्रेय ऋषींशी होते, त्याच्या आधी त्यांची भेट उद्धवांशी होते आणि विदुरजी उद्धवांना सर्व भगवंतांच्या व पांडवांच्या लीलेंविषयी विचारतात। भगवंतांविषयी विचारल्यानंतर उद्धवांना देखील तेवढाच आनंद होतोय आणि ते विदुरला भगवंतांविषयी सांगतात। विदुर ज्या वेळेला पुढे उद्धवांकडे आत्मज्ञानाबद्दल भक्तीबद्दल योगाबद्दल विचारपूस करतात त्यावेळेला उद्धव सांगतात की तू मैत्रेय ऋषींकडे जा। पुढे मग विदुर मैत्रेय ऋषींना भेटतात आणि हेच सर्व आत्मज्ञानाचे प्रश्न ते मैत्रेयांसमोर मांडतात आणि या सर्व प्रश्नांना उत्तर देत मैत्रेय ऋषी या सर्व कथा सांगतायत। आणि ही जी कथा आहे जी कश्यप आणि दीतीबद्दल आहे ती कथा मैत्रेय विदुर यांना सांगत आहेत। आणि या कथेमध्ये ते सांगतायत की कशा प्रकारे कश्यप हे भगवत भक्ती आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती लागले होते आणि ते जेव्हा ध्यान योग यामध्ये संलग्न झाले होते त्यावेळेला त्यांची पत्नी दीती हिनं कशा प्रकारे त्यांच्याकडे इंद्रिय तृप्ती किंवा संभोग करण्याची इच्छा प्रकट केली। पुढे कश्यप हे त्यांच्या इच्छेविरुद्ध दीती हिच्याशी संभोग करतात आणि तिला सांगतात की तू ही जी इच्छा प्रकट केलीस ती किती चुकीची होती, कारण तिन्ही सांजची वेळ होती आणि या तिन्ही सांजच्या वेळेला जेव्हा शिवजी आपल्या सर्व मित्रांना आपल्या सर्व सवंगडी म्हणजे भूत पिशाच यांना घेऊन फिरत असतात त्यावेळेला कधीही पवित्रच काम केलं गेलं पाहिजे। जर का अशा तिन्ही सांच्या प्रसंगी कोण चुकीचं कृत्य किंवा अशा या अवेळेला चुकीचं कृत्य करत असेल त्याचे परिणाम खूप भयंकर ठरतात। कश्यप आपल्या पत्नी दीतीला सांगतात की तू ही इच्छा केलीस आणि मी तुझी इच्छा पूर्ण केली, खरं या ह्याचं फळ अतिशय भयानक असणार आहे। ह्याचं फळ काय, तर तुझ्या गर्भामध्ये दोन असे जीव वाढतायत की जे पूर्ण जगाला होरपाळून टाकतील, पूर्ण जगाला भयभीत करतील असे जीव तुझ्या गर्भामध्ये वाढतायत। दीती ज्यावेळेला हे ऐकती त्यावेळेला नक्कीच ती लाजेन मान खाली घालते, तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप होतो आणि ती पुढे विचारते करायला प्रायश्चित्त काय। पुढे सांगत असताना कश्यप मुनी सांगतात की ही तुझी दोन मुलं जी आहेत ती भगवंतांच्या हातून मारले जातील, आणि एवढंच नाही तर तुझा नातू जो असेल तो भगवंतांचा शुद्ध भक्त होईल। हे ऐकल्यानंतर तिला आनंद होतो, तिला आनंद होतो की माझा मुलगा भगवंतांच्या हातून मारला जाणार, आणि हे एखाद्याच्या जीवनाचं पूर्णत्व आहे। हा, भगवंतांची कृपा अशा प्रकारे देखील होते। एखादा भक्त शुद्ध भक्त बनून भगवंतांच्या धामात जाऊ शकतो, तर एखादा भगवंतांचा द्वेष करून भगवंतांकडून मारल्या जातो आणि मग तो भगवंतांच्या धामात जातो। श्रील प्रभुपाद सांगतात आपल्यामध्ये एवढी काही लायकी नाहीये की भगवंतांशी शत्रुत्व पत्कारण्याची, त्यामुळे आपण भक्ती करावी। हा, कंस तसा होता, शिशुपाल तसा होता, हिरण्याक्ष हिरण्यकशिपू तसा होता, त्यांच्यात तेवढे गट्स होते। आपण काय काय आपली स्थिती आहे, आपण भक्ती करावी। तर हे ऐकल्यानंतर तिला आनंद होतो आणि मग पुढं याच कथेची पुढं मैत्रेय ऋषी विदुरांना पुढची कथा सांगतात जी याच कथेशी संबंधित आहे। हे दोन मुलं ज्या वेळेला दितीच्या गर्भामध्ये वाढत असतात, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू, आणि हे दोन मुलं कशी होणार आणि या दोन मुलांपासून पूर्ण 14 लोकांमधील देव दानव मनुष्य सर्व योनींना कसं दुःख होणार आहे, हे ऐकल्यानंतर नक्कीच दिती थोडीशी घाबरते। तिला दुःख होतं की माझी मुलं किती त्रास देणार सर्वांना, आणि ती काय करते तर ती 100 वर्ष त्या मुलांना पोटातच ठेवते, ती बाहेरच येऊ देत नाही 100 वर्ष त्या मुलांना, जेणेकरून 100 वर्ष तरी त्यांचा त्रास पुढे ढकलल्या जाईल। आणि अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला ही मुलं तिच्या गर्भात वाढत असतात त्यावेळेला या दोन असुरी प्रवृत्तींच्या मुलांचा प्रभाव सर्वत्र दिसू लागतो। सूर्य व चंद्र हे काळ्या कुट्ट ढगांनी झाकले जातात, सूर्य व चंद्रांना ग्रहण लागल्यासारखं होतं आणि त्यांचा प्रकाश नाहीसा होतो। हा त्यांचा प्रकाश नाहीसा झालेला पाहून सर्व देवी देवता चिंतित होतात आणि त्यांना कळत नाही की ह्याचं कारण काय आहे, म्हणून हे सर्व देवी देवता ब्रह्माजींकडे जातात आणि ब्रह्माजींकडे जाऊन ते विचारपूस करतात की हे ब्रह्माजी, हे सर्व देवतांचे स्वामी, काय कारण आहे की सूर्य व चंद्राचा प्रकाश नाहीसा झालेला आहे, सर्वत्र अंधार पसरला आहे, एक भयाचं वातावरण सर्वत्र तयार झालेलं आहे, याचं कारण काय, आमच्या हृदयामध्ये देखील हे भय प्रगट झालेलं आहे, कृपया आमच्या या सर्व शंकांचं तुम्ही निरसन करा। आणि मग ब्रह्माजी त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देतात। ब्रह्माजी सुंदररित्या सांगतात की हे सर्व देवी देवतांनो, ह्याचं कारण मी तुम्हाला लगेचच सांगेन, आणि असं म्हणून ते त्याचं कारण स्पष्ट करायला लागतात। ब्रह्माजी म्हणतात माझी 4 मुलं जी माझ्या मनातून प्रगट झाले, ज्यांना 4 कुमार म्हटलं जातं, सनक सनातन सनंदन आणि सनत कुमार, ही माझी 4 मुलं जी या सर्व सृष्टीच्या सुरुवातीला माझ्या मनातून प्रगट झाले, ही 4 मुलं योगी आहेत, हे असाधारण आहेत ही माझी मुलं, आणि याच 4 मुलांनी आपल्या वडिलांना विरोध केला। कसला विरोध, तर ब्रह्माजींची एकमेव जबाबदारी भगवंतांच्या साठी म्हणजे की ही सृष्टी निर्माण करणं आणि ही सृष्टी जीवांनी भरणं. ब्रह्माजी देखील एक प्रजापती आहेत, म्हणजे या सृष्टीमध्ये सर्व योनी भरणं ही ब्रह्माजींची जबाबदारी आहे. म्हणून ब्रह्माजींची जी मुलं आहेत त्यांची देखील हीच जबाबदारी आहे. जसं वडिलांच्या कारभारामध्ये मुलांनी हात लावणं हे त्याचं कर्तव्य आहे. एखाद्या वडिलांनी मोठी फॅक्टरी सुरू केली असेल तर त्यांची अपेक्षा असती की माझ्या मुलांनी मोठं होऊन यामधलं काम सांभाळावं, आणि तो जर का ते काम सांभाळत नसेल, तो जर का दुसऱ्या मार्गाने जात असेल तर मात्र वडिलांना संताप येतो, ते क्रोधित होतात. हे काय, हे कोणासाठी मी करतोय, कशासाठी करतोय, तू माझं ऐकत नाहीयेस. आणि ब्रह्माजींची स्थिती पण इथं अशीच आहे. ब्रह्माजी ज्या वेळेला या चार कुमारांना चार मुलांना सांगतात की हे मुलांनो तुम्ही लवकरात लवकर मोठे व्हा, चांगलं शिका, लवकरात लवकर लग्न करा, आणि लग्न केल्यानंतर ही सृष्टी जी मोकळी मोकळी आहे ती चांगल्या प्रजेनं भरा, चांगल्या लोकांनी भरा. मात्र ज्या वेळेला हे चार कुमारांनी ऐकलं त्यावेळेला ते म्हटले नाही, त्यांनी ठरवलं की मोठंच व्हायचं नाही. का? कारण मोठं झालं की सगळ्या गोष्टी सुरू होतात. मोठ्या झाल्यानंतर कामवासना येतात, योग्य शरीर तयार झाल्यानंतर, मग मोठं झाल्यानंतर अहंकार येतो, मग लग्न झाल्यानंतर भरपूर गोष्टी गोळा करायच्या इच्छा होतात. त्यामुळं मोठंच व्हायचं नाही. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर हे देखील असेच होते, जे या महाजनांच्या चरणकमलावरती चालत. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर श्रील प्रभुपादांचे गुरु, अतिशय अतिशय विद्वान, प्रचंड विद्वान, ज्यांच्या विद्वत्तेची कुठल्याही प्रकारे मोजमाप करता येणार नाही. त्यांनी एखादं पुस्तक वाचलं की जसं आपण फोटो काढतो त्याप्रमाणे ते अख्खं पुस्तक त्यांच्या बुद्धीमध्ये सामील व्हायचं. काही विचारा, कधीही विचारा, खूप क्वचित ते अभ्यास करायचे. खरं जे काय ऐकतील, जे काय वाचतील ते परफेक्ट, ह्याला फोटोग्राफिक मेमरी म्हणतात. फोटो काढला की कसं एक कायमचं ते चित्र उमटलं जातं तसं. मात्र भक्तिसिद्धांत सरस्वतींनी कॉलेजमध्ये शाळेत ते कायम पहिला. मात्र कॉलेजमध्ये ते जायला लागल्यानंतर त्यांनी ठरवलं बास आता कॉलेज बंद. का? कारण मी जास्त शिकलो तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे येणार, म्हणून मला हे गर्व, अभिमान, मान या गोष्टी नको आहेत. म्हणून त्यांनी ठरवलं नाही, शिक्षण बंद. त्याचप्रमाणे चतुष्कुमारांनी ठरवलं, ब्रह्माजी चिडले आणि ब्रह्माजी म्हटले हे नाही, तुम्ही असं करू शकत नाही. श्रील प्रभुपाद त्या तात्पर्यात लिहितात की मुलांनी वडिलांचं सर्व काही ऐकलं पाहिजे, ही एक गोष्ट सोडून. कुठली एक गोष्ट? जर का आई वडील मुलाला म्हणत असतील की तू लग्न कर, मोठा हो आणि माझा कारोबार सांभाळ, चांगली नातवंड दे मला, आणि मुलगा म्हणत असेल नाही मी ब्रह्मचारी बनणार, श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर मध्ये जाणार आणि तिथं ब्रह्मचारी बनून राधा गोपीनाथ प्रभू आणि सर्वांबरोबर सेवा करणार, असा जर का मुलगा म्हणत असेल तर आई वडील आई वडिलांनी त्याला विरोध करू नये. म्हणजेच काय? तर आई वडिलांची ही एकच इच्छा मुलगा नाकारू शकतो जर का तो महाजन गुरु साधू शास्त्र यांचं पालन करत असेल तर. हा, दुसरं काही करण्याकरता नाही. तर हे महत्वाचं आहे. तर इथं चार कुमार ब्रह्माजींना विरोध करतात. ते ठरवतात की आपण कायम पाच वर्षातच राहायचं, त्याच्यापेक्षा वाढायचंच नाही. आणि असंच चार दिशा, दहा दिशा हेच त्यांचे वस्त्र असतात. ते असंच सर्वत्र भ्रमण करत असतात. ब्रह्माजी सांगू लागतात की माझी ही मुलं सर्वत्र भ्रमण करत होते आणि ते भ्रमण करत करत ते विरजा नदी पार करून भगवंतांच्या वैकुंठ धामामध्ये गेले. प्रभुपाद लिहितात की हे चार मुलं योगी होते, ते शुद्ध भक्त नव्हते, खरं ते योगी होते. आणि अष्टांग योग सिद्धी पद्धतीमध्ये एक सिद्धी आहे ज्यामध्ये तुम्ही हवेपेक्षाही हलक होऊ शकता, आणि ती सिद्धी यांनी प्राप्त केलेली होती. त्यामुळं ते हे ब्रह्मांड भेदून पण भगवंतांच्या धामात गेले. अजून असं कुठलं उदाहरण आहे ज्यामध्ये एक योगी भगवंतांच्या धामामध्ये जातो, तो शुद्ध भक्त नव्हता तरी देखील? कुठलं आहे असं उदाहरण? ज्याच्या पाठीमागं सुदर्शन चक्र लागलेलं असतं, दुर्वासा मुनी. हा, अमरीशांची त्यांनी छेड काढली आणि सुदर्शन पासून पळण्याकरता ते वैकुंठामध्ये गेले, भगवंतांचा आश्रय घेण्याकरता. तर हे चार कुमार वैकुंठामध्ये पोचले आणि ब्रह्माजी या ठिकाणी सुंदररित्या वैकुंठ याची वर्णन करतात. ते सांगतात की हे वैकुंठ असं धाम आहे जिथं चिंता नाही. वैकुंठ, कुंठ म्हणजे चिंता, जिथं चिंता नाही त्या जागेला वैकुंठ म्हटलेलं आहे. या भौतिक जगामध्ये पूर्ण चिंताच आहेत, मात्र असं ठिकाण जिथं चिंता नाही ते वैकुंठ. या वैकुंठामध्ये सर्व जे भक्त आहेत त्या सर्व भक्तांची एकच कर्तव्य, ते कर्तव्य म्हणजे भगवंतांची सेवा करणे. ही सेवा करत असताना त्यांचा भाव काय की आम्हाला भगवंतांच्या आनंदाकरता सेवा करायची आहे, त्या सेवेचं फळ आम्हाला नको. श्रील प्रभुपाद लिहितात की ही सेवा करत असताना तिथले भक्त कुठल्याही फळाची अपेक्षा करत नाहीत. खरं हे सर्व भक्त भक्ती करत असल्यामुळं त्यांच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करतात. नंतर ब्रह्माजी सुंदररित्या सांगतात की या वैकुंठामध्ये सर्व वैकुंठवासी आपापलं विमान घेऊन फिरतायत. हा, हे विमान कशापासून बनलेलं आहे? वैदुर्य, ज्याला इंग्लिशमध्ये सुंदर प्रभुपाद ट्रान्सलेशन करतात लॅपिस लुझी. हा, वैदुर्यापासून ही विमानं बनलेली आहेत आणि ही विमानं इच्छेनं चालतात. त्यामध्ये जे मालक बसतात ते इच्छा करतात आणि ही विमानं उडू लागतात. भरपूर विमानं उडत असतात, ती एकमेकांना धडकत नाहीत. हो, कालच कुठंतरी सोलापूरच्या जवळ एक विमान पडलं. ते धडकलं पण नाही, एकटंच होतं तरी पण पडलं ते, आणि दोन वैमानिक हरिबोल झाले. होय, ती विमानांचा अपहरण पण होत नाही. ही विमानं एवढी सुंदर आहेत आणि या विमानांमधनं सुंदर सुंदर स्त्री आणि पुरुष जे पती पत्नी असतात ते फिरत असतात. ते फिरत असताना करतात काय? ते फिरत असताना एकच गोष्ट करतात, ते म्हणजे भगवंतांची स्तुतीगान. हा, भगवंतांविषयी चिंतन, भगवंतांविषयी कीर्तन, भगवंतांविषयी कथन, याच गोष्टी करत ते विमानातनं फिरत असतात. प्रभुपाद लिहितात की तिथं असलेले हे वैकुंठवासी, हे भक्त, यांच्यामध्ये कामवासना नाही. ते पती पत्नी आहेत, खरं त्यांना फक्त एकत्र राहायला आवडतं, मात्र त्या दोघांची इच्छा एकच की भगवंतांची सेवा करणं. आणि हे आपल्या समजण्याच्या पलीकडचं आहे. ते एवढे आनंदी आहेत भगवंतांच्या सेवेमध्ये की त्यांना शारीरिक संबंध कधीच करत नाहीत आणि कधीच करावाशे वाटत नाहीत, कारण त्यांना दिव्य आनंद, उच्च आनंद, रसोहम अपुसु कोणते असा रस प्राप्त झालेला आहे ज्यामुळे ते खालच्या रसांना आसक्त नाहीत. परमदृष्टा निवर्तते, उच्च रस प्राप्त झाला आहे. आणि तिथल्या स्त्रिया एवढ्या सुंदर, एवढ्या सुंदर, श्री प्रभुपाद लिहितात की त्यांच्या सौंदर्याचं काय वर्णन करायचं. आजच पेपरमध्ये आलेला आहे मिस इंडिया मिस फेमिना, माहित नाही पेपर मी जास्त वाचत नाही, खरं बघितल्याशिवाय राहत पण नाही असं आहे. हा उगीचच 16 माळा जप झाल्यानंतर एक नजर टाकूया काय चाललंय. मी विचार करत होतो की ही प्रवृत्ती येते कुठनं आपल्यात, की आपण का ह्या पेपरकडे खेचल्या जातो. हा माहिती आहे त्यामध्ये सर्व अरबट तरबटच असणार आहे, कुणाची म्हैस पळून गेलेली आहे तर कुणाचं रेडकू हरवलेलं आहे, कोणी आत्महत्या केलेली आहे तर कोणी भ्रष्टाचार केलाय, त्याशिवाय काहीच नाही आहे. हे तुम्हाला मला पण माहिती आहे, तर का खेचलं जातोय आपण. मी विचार करत होतो हे काय मोठा साक्षात्कार नाही. खरं विचार केल्यानंतर मला असं थोडस वाटलं की जीवाचा स्वभाव आहे, जीव हा मुळात भगवंतांचा भक्त आहे आणि भगवंतांच्या नित्य नवनवीन लीला ऐकणं हा त्याचा स्वभाव आहे. भगवंतांच्या सर्व लीला नवीनच आहेत आणि या लीला कायम ऐकणं हा त्याचा स्वभाव. मात्र आपण या भौतिक जगामध्ये आल्यानंतर हा सर्व काही विकृत स्तरावर आले, म्हणून या विकृत स्तरावरती आल्यानंतर रोज नवनवीन विकृत काय होतंय हे जाणण्याची इच्छा. हा आणि त्याकरता हे पेपर. तर हो हे सौंदर्य आजच्या याच्यात आलंय काय तर मिस फेमिना आणि मिस इंडिया माहित नाही, हे सौंदर्य आहे तरी काय. हा श्री प्रभुपाद भागवतमच्या 3 स्कंधामध्ये लिहितात की कलियुग जसा वाढेल तसं आसुरी प्रवृत्तीचे लोक एवढे वाढतील की ते त्यांच्या घाणेरड्या बुद्धीनं वेगवेगळ्या गोष्टी रचतील ज्यामधून ते स्त्रीचं सौंदर्याचा उपभोग करू शकतील, सूक्ष्म स्तरावरती इंद्रिय तृप्ती करतील. प्रभुपाद उदाहरण देतात जसं ही विकृत लोक असे खेळ काढतील ज्या खेळामध्ये स्त्रिया कमी कपडे घालतील आणि हे सर्व राक्षसी लोक त्या विकृत पद्धतीचा सूक्ष्म स्तरावर इंद्रिय तृप्ती करतील. टेनिस हा किती खेळ आहेत, हे काय मिस इंडिया मिस वर्ल्ड आहे तरी काय. हे स्त्रियांना संरक्षणाचा जो वैदिक संरक्षणाचं जे कवच आहे ते भेदून बाहेर काढणं आणि सूक्ष्म स्तरावरती इंद्रिय तृप्ती करणं बस. श्रील प्रभुपादांचे तात्पर्य ना दूध का दूध पाणी का पाणी करतं बस, कोणालाही ठेवत नाहीत समोर. एका ठिकाणी श्रील प्रभुपादांना भेटायला एक पत्रकार आला आणि श्रील प्रभुपाद सांगत होते की कसं धर्मतत्वाचं पालन सर्वत्र केलं गेलं पाहिजे. हे सांगत असताना प्रभुपाद सांगत होते की हिंदू मुस्लिम किंवा ख्रिश्चन असू देत किंवा ज्यू असू देत सर्वांनी आपल्या धर्माचं कडकरीत्या पालन केलं पाहिजे आणि तो व्यक्ती हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आपल्या धर्माचं पालन व्यवस्थित करतोय का नाही हे बघण्याकरता सरकारनं एक एक अधिकारी नेमले पाहिजेत. जे अधिकारी परिपूर्ण असतील हे जाणण्यामध्ये आणि त्यांनी निरीक्षण केलं पाहिजे. प्रभुपाद उदाहरण देतात जसं इन्कम टॅक्स वाले असतात, तुम्ही येऊन विचारता ना किती कमवताय किती देणार, तसंच तुम्ही हिंदू आहात भगवद्गीतेचं पालन करताय का नाही. आणि हा पत्रकार वाद घालत होता प्रभुपादांशी, नाही हे असं कसं शक्य आहे, आपण धर्मनिरपेक्षित देश आहोत आणि धर्मनिरपेक्ष म्हणजे काय नाही. ज्यांना प्रभुपादांनी त्याला तोडलं म्हटलं म्हणजे काय, म्हणजे सगळे नरकात जाऊ देत, सरकारची ही जबाबदारी आहे का नाही की आपली प्रजा कुठल्या दिशेनं चाललंय पाहण्याची. सरकार काय हातात हात घालून बघत बसणार आहे सर्व नरकाकडे चाललेत, असलं कसलं सरकार. तर हे श्रील प्रभुपादांचे तात्पर्य. तर वैकुंठामधलं सौंदर्य एवढे सुंदर आहेत ते, एवढे सुंदर आहेत प्रभुपाद लिहितात तिथल्या स्त्री पुरुषांना म्हणजे पती पत्नींना फक्त एकत्र राहून भगवंतांची सेवा करणं एवढंच माहिती आहे, कारण त्यांना हा दिव्य रस प्राप्त झालेला आहे. आणि या वेगवेगळ्या विमानातनं ते फिरत असतात आणि सर्वांचं रूप सर्वांचं सौंदर्य भगवंतान एवढंच, वैकुंठ निवासी नारायणा एवढेच ते सुंदर. ओळखणार कसं? मग नारायण कोण आणि सामान्य वैकुंठवासी कोण? सामान्य म्हणजे भगवंतांपेक्षा वेगळा. हा वैकुंठवासी कोण हे कसं ओळखणार? तर हाच प्रश्न पुढं चार कुमारांना पण आहे. तर हे सर्व सुंदर वैकुंठवासी भगवंतांच्या चिंतनात स्तुतीमध्ये लागलेले आहेत आणि तिथल्या झाडांविषयी ब्रह्माजी वर्णन करतात. ब्रह्माजी सांगतात तिथलं प्रत्येक झाड, तिथलं सर्व जंगल हे व्हॉट इट इज कॉल्ड टच कल्प, तिथला प्रत्येक वृक्ष हे कल्प वृक्ष आहे. ते प्रत्येक वृक्ष हे व्यक्ती आहे आणि ते कल्प वृक्ष आहे. ते सर्व इच्छा पूर्ण करू शकतात. तिथल्या प्रत्येक वृक्षाला सर्व काही फळं कुठल्याही सीझन मध्ये लागू शकतात आणि ती लागलेली फळं ऍसिड मध्ये घालून पिकवायला लागत नाहीत. हा जे आता आजकाल चालतंय, द्राक्ष आणले की आपण हू म्हणून एवढी धुतो की त्यात काहीच राहत नाही शेवटी. तर तिथं रासायनिक प्रश्नच येत नाही. तिथं पिकवण्याकरता, ग्राहकांना आकर्षित करण्याकरता नुसतं त्यांना ऍसिड मध्ये बुचकळून काढा, विसरून जावा. कल्पवृक्ष आहेत. आंब्याच्या झाडाला चिक्कू म्हटला मिळेल तुम्हाला. हा आंबा हवा बिन कोळीचा तो देखील मिळेल तुम्हाला. फक्त आपल्याला वैकुंठामध्ये जायला गेले याकरता आणि प्रभुपादांच्या कृपेनं आपण जाऊ. हा आंबा पण आपल्याला मिळेल आणि त्यावेळेला पेटीचा दर किती आहे ह्याची चिंता करायला लागणार नाही. हा तो कोकणचा पण नसेल, वैकुंठातला असेल. खूप कोकणवाल्यांना गर्व आहे स्वतःच्या आंब्यावरती. आपण जो आंबा खातो ना तुम्ही आणि मी, हा लोएस्ट ग्रेडचा, फोर्थ फिफ्थ ग्रेडचा आंबा खातो आपण इथं. सगळा टॉप मधला आंबा यूएस, युरोप, युके इकडे जातो. हा तिकडे जाणं खूप खर्चिक आहे. वैकुंठामध्ये जाऊ आपण आंबा खायला त्याच्यापेक्षा. तर तिथलं प्रत्येक वृक्ष कल्पवृक्ष आहे आणि हे कल्पवृक्ष सर्व इच्छा पूर्ण करतायत. ते सतत भगवंतांच्या स्मरणामध्ये आहेत, गुणगानामध्ये आहेत. त्याला सुंदर फुलं लागलेली आहेत आणि ब्रह्माजी खूप सुंदर सांगतात वैकुंठ भाव काय आहे. हे सांगत असताना ब्रह्माजी सांगतात की ज्या वेळेला वैकुंठामध्ये एक भुंगा भगवंतांच्या विषयी गुणगान करतो, भगवंतांची स्तुती गातो, त्यावेळेला त्या भुंग्याच्या मुखातून भगवंतांची स्तुती ऐकण्याकरता कोकिळा, शामरुख, मोर हे सर्व मधुर आवाजाचे पक्षी स्वतःचा आवाज थांबवतात. सर्व गोड गाणारे पक्षी आपला आवाज थांबवतात. का? की हा भुंगा जो आहे तो भगवंतांविषयी काहीतरी सांगतोय, बोलतोय, आपण त्याचं ऐकूया. हा आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की या भौतिक जगात गाढवाला पण आपला आवाज गोड वाटतो आणि तो ओरडायला लागल्यानंतर थांबत नाही. त्याला वाटतो किती सुंदर गातोय मी. हा राधानाथ महाराज कोल्हापूरमध्ये शहान 2000 साली आलेले. त्यावेळेला ते आमच्या घरी राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेची 7-7:30 वेळ होती. ते गच्चीमध्ये उभे होते. मी पण त्यांच्याजवळ गेलो. ते मला काहीतरी सांगत होते आणि सांगत असताना त्यांचं लक्ष आमच्या गच्चीतून दिसणारं जे मोकळं मैदान आहे तिकडं गेलं आणि तिथं दोन गाढवं होती. एक गाढव पुढं चाललेलं आणि दुसरं गाढव त्याच्या पाठीमागनं चाललेलं. नवीन नाही आहे काय हा सीन, अगदी डोळ्यासमोर आणणं सोपं आहे आपल्याला. आणि असं चाललं होतं आणि ते सांगत होते आणि ती दोन गाढवं एका पाठोपाठ एक चालली होती. तेवढ्यात त्या पुढच्या गाढवानी हे जोरात हरिबोल म्हटलं असेल नसेल माहित नाही, तर पाठीमागचे दोन्ही पाय उचलून पाठीमागच्या गाढवाच्या तोंडावर अशी जोरात लाथ मारली. ते बघून महाराज थांबले आणि मला म्हटले लुक बहा, पाहते, दिस इज द प्रूफ ऑफ व्हॉट प्रभुपाद सेज. ते म्हटले पहा श्री प्रभुपाद जे सांगतायत त्याचं हा पुरावा आहे. प्रभुपाद काय सांगतात हे भौतिक जग ह्याच्याप्रमाणे आहे की आपण इंद्रिय तृप्तीला जेवढं जेवढं आसक्त होऊ तेवढ्या लाता खाणार मायेच्या. हा आणि महाराजांना अजून ती गाढवं लक्षात आहेत. परवा पण मला त्यांनी विचारलं ती गाढवं लक्षात आहे आणि त्या गाढवांच्या संबंधित हे गाढवं पण लक्षात आहे त्यांना. परवा पण त्यांनी विचारलं कोल्हापूरला यायचा जेव्हा विषय निघाला जेव्हा त्यांना आम्ही विचारलं की या मंदिरच्या उद्घाटनाला याल का त्यावेळेला ते म्हटले नक्की येऊ नक्की येऊ. आणि त्यावेळेला ते विचारलं अजून तुझ्या घरातनं गाढवं दिसतात का. महाराज मी आहे या तुम्ही मला बघू शकता असं नाही म्हटलं मी पुढचं. तर होय हे वैकुंठाचं वर्णन की भुंगे देखील गायला लागल्यानंतर तिथं सगळेजण थांबवतात आपला आवाज. वैकुंठामध्ये सुंदर सुंदर फुलं आहेत कमळ चमेली पारिजात अशी असंख्य असंख्य सुंदर फुलं आहेत. मात्र या सर्व सुंदर सुहासिक कोमल फुलांना देखील माहिती आहे की तुलसी देवीनं किती तपस्या केलेली आहे भगवंतांच्या चरणकमलावरती स्थान मिळवण्याकरता. आणि त्यामुळं ही सर्व सुंदर फुलं तुलसी देवीचा आदर करतात. तर हा वैकुंठ भाव आहे. वैकुंठ भाव म्हणजे श्री प्रभुपाद सांगतात की जसं इथं राधाराणी दाखवतीये की तुम्ही सर्व पुढं मी पाठीमाग हा वैकुंठ भाव. दास 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 दासानुदास हा वैकुंठ भाव. आणि इथला भाव कसा आहे बॉस 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 बासानुबॉस. हा भौतिक जगाच्या बरोबर विरुद्ध. इथं राधाराणी काय करतीये राधाराणी आपल्या हातामध्ये फुलांचा हार घेऊन भगवंतांना गोपीनाथजींना अर्पण करतीये. हा फुलांचा हार म्हणजे काय आहेत हा फुलांचा हार म्हणजे भगवंतांचे ते शुद्ध भक्त आहेत. आणि राधाराणी म्हणती यांना तुम्ही तुमच्या जवळ घ्या बस हा भाव. आणि इथं उलट असतं आपण पुढं पुढं जाण्याचा प्रयत्न करतो इतरांना पाठीमाग ढकलून. हा तर या वैकुंठ भावामध्ये आपल्याला जायचं आहे. तर ब्रह्माजी हे सांगत पुढं ते सांगतात की तिथल्या ज्या सुंदर या सर्व स्त्रिया आहेत ज्यांचं सौंदर्य लक्ष्मी देवी समान आहे या सर्व स्त्रिया करतायत काय तर वैकुंठामध्ये असलेले सुंदर संगमरवर याच्या पूर्ण जमीन ते संगमरवराची जमीन मध्ये मध्ये सोनेरी पट्ट्या त्यांना लावलेल्या आहेत. आणि अशा या सुंदर जमिनी या सर्व स्त्रिया पुसतायत झाडतायत त्या जमिनींवरची धूळ काढतायत. असं आहे का की तिथं प्रदूषण आहे म्हणून खूप धूळ आहे. हा सकाळ संध्याकाळ केरसुनीने काढायला लागतं किंवा व्हॅक्युम क्लिनर वापरायचं नाही. प्रभुपाद लिहितात वैकुंठामध्ये धूळ नाही आहे. मग हे का हो धूळ काढतात फक्त एकाच कारणाकरता भगवंतांचं लक्ष आकर्षित करण्याकरता जेणेकरून भगवंतांची कृपादृष्टी आपल्यावरती पडेल बस. श्री प्रभुपाद दुसऱ्या एका ठिकाणी लिहितात की जर राधानाथ महाराज सांगतात की जर का एखादी साधी अशिक्षित स्त्री जर का ती भगवंतांचं मंदिर अतिशय योग्य भावामध्ये साफ करत असेल तर भगवंतांची तिला लगेच कृपा होईल आणि ती भगवत धामात जाईल. त्याच्याकरता मोठं पंडित्य मोठं शिक्षण मोठा पैसा मोठं सौंदर्य कशाचीही गरज नाही. तर या सर्व सुंदर स्त्रिया तिथला केर काढतायत धूळ नसताना. हा आपण असं कधी करू का की धूळ नाही तरी पण कुंचा मारतोय मस्तपैकी. हा का तर भगवंतांचं लक्ष आकर्षित करण्याकरता. आणि पुढे हे सांगत असताना ब्रह्माजी सांगतायत की हे वैकुंठ जे आहे तिथंही माझी चार मुलं गेली. आणि मध्येच ते सांगतात ब्रह्माजी की मनुष्य जन्म हा भक्ती करण्याकरता एवढा सुंदर असं संधी आहे की मी आणि सर्व देवी देवता देखील इच्छा करतो की मनुष्य जन्म मनुष्य योनीमध्ये यावं. कारण मनुष्य योनीमध्ये आपण धर्माचं शास्त्राचं सार जाणून घेऊ शकतो. मनुष्य बनण्याची इच्छा ब्रह्माजी आणि इतर देवी देवतांना पण आहे कारण याच योनीमध्ये आपण भक्ती करू शकतो. जर का आपण या पृथ्वीवरनं वरती गेलो तर एवढं सुख आहे की त्या सुखामध्ये भक्ती करणं अवघड आहे. आणि याच पृथ्वीवरनं खाली गेलो पाताळाच्या दिशेनं तर एवढं दुःख आहे की त्या दुःखामुळे भक्ती करणं अवघड आहे. पृथ्वी हे असं कॉम्बिनेशन आहे जिथं 50-50 हा दोन्ही 50-50 आहे. इथं सुख पण आहे दुःख पण आहे बरोबर आहे आणि त्यामुळं भगवंतांचं स्मरण करणं इथं सोपं आहे. तर ब्रह्माजी हे सांगत असताना म्हणतात की ही माझी चार मुलं वैकुंठामध्ये गेल्यानंतर त्यांनी वैकुंठांचे सहा दरवाजे ओलांडले. वैकुंठामध्ये गेल्यानंतर हे सर्व वैकुंठाची स्तुती करत ते सातव्या दरवाजापर्यंत पोहोचले. सातव्या दरवाजामध्ये दरवाजाच्या बाहेर त्यांनी दोन अतिशय सुंदर अशा लोकांना पाहिलं. हे दोन तरुण जे भगवंतान समान होते त्यांना चार हात होते. त्यांच्या हातामध्ये गदा होती. गळ्यामध्ये सुंदर त्यांच्या फुलांचा हार घातलेला. ज्या फुलांच्या हाराभोवती मधमाशा फिरत होत्या. त्यांच्या डोक्यावरती अतिशय सुंदर मुकुट होता. आणि हे अतिशय आकर्षित तेजस्वी असे दोन तरुण यांना पाहिल्यानंतर चार कुमार त्यांच्या जवळ गेले. हे तरुण कोण होते? जय आणि विजय. जय आणि विजयांच्या जवळ गेल्यानंतर ह्या चार कुमारांना चार कुमार वैकुंठांचे सहा दरवाजे उघडत आले होते. आणि हे काम दरवाजे उघडण्याचं काम सनत कुमार यांनी केलं होतं. त्यामुळं साहजिकच आहे हा सातवा दरवाजा उघडण्याकरता देखील ते पुढे गेले. आणि ते पुढे गेल्यानंतर जय आणि विजय यांनी त्यांना अडवलं. थांबा, कोण आहात तुम्ही? या वैकुंठामध्ये तुम्ही काय करण्याकरता आलेला आहात? जय आणि विजय यांनी या चार कुमारांना समजलं नाही, ओळखले नाहीत. का? कारण हे चार कुमार साधारण पाच वर्षाच्या बालकाप्रमाणे दिसत होते. अंगावरती वस्त्र देखील नव्हतं. ते किती उच्च स्तराचे योगी होते हे जय विजयांना ओळखलं नाही. ज्या क्षणी जय आणि विजयांनी त्यांना अडवलं त्यावेळेला हे चार कुमार क्रोधित झाले. प्रभुपाद तात्पर्यामध्ये त्या लिहितात की ज्या वेळेला आपली इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळेला या इच्छेचा छोटा भाऊ छोटा बंधू लगेचच प्रकट होतो. इच्छेचा छोटा बंधू आहे क्रोध. आणि इच्छा प्रकट नाही झाली, इच्छा तृप्त नाही झाली की लगेचच क्रोध येतो आणि आपण एखाद्यावरती चिडतो. प्रभुपाद लिहितात की क्रोध एखादा जीवात्मा मुक्त झाल्यानंतर पण क्रोध त्याच्यामध्ये असतो. चार कुमार हे मुक्त झालेले होते खरं तरी देखील ते क्रोधित झाले. खरं आपण क्रोधित होतो, आपलं क्रोधित होणं आणि त्यांचं क्रोधित होणं वेगळं का आहे? कारण आपण आपली इंद्रिय तृप्तीची इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोधित होतो. खरं हे चार कुमार का क्रोधित झाले? कारण त्यांना भगवंतांची सेवा करायची होती, भगवंतांचं दर्शन घ्यायचं होतं आणि ती इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून ते क्रोधित झाले. आणि ते क्रोधित झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की हे जय आणि विजय तुम्ही वैकुंठचे द्वारपाल आहात, खरं तुम्ही वैकुंठामध्ये राहण्यास पात्र नाहीत. का? कारण तुम्ही भेद करताय. तुम्ही भेद करताय चांगलं आणि वाईट मध्ये. तुम्ही द्वंद्व स्थितीत आहात आणि या वैकुंठामध्ये असा व्यक्ती जो भेद करतो तो राहण्यास पात्र नाही. त्यामुळं आम्ही तुम्हाला शाप देतोय. तुम्हाला आम्ही शाप देतोय की तुम्ही या भौतिक जगामध्ये जाल जिथं काम क्रोध आणि लोभ या गोष्टी आहेत आणि तिथं तुम्ही जाल शिक्षा म्हणून भुगतण्याकरता. ज्या वेळेला जय विजय हे ऐकतात त्यावेळेला ते लगेचच सावधान होतात, क्षमा मागतात. ते क्षमा याचना करतात की आम्हाला जरी आम्ही या भौतिक जगात गेलो तरी पण चालेल, आम्ही राक्षसी योनीमध्ये गेलो तरी पण चालेल, फक्त आम्हाला भगवंतांचं विस्मरण कधीही होऊ देऊ नका. हा श्लोक देखील आज जो आपण वाचतोय तो त्याचप्रमाणे आहे. हा आजच्या देखील या श्लोकामध्ये चार कुमार सांगतायत, जय विजयांना शाप दिल्यानंतर होतं काय पुढं, भगवंत नारायण जे लक्ष्मी बरोबर आहेत त्यांना हे कळतं की माझे द्वारपाल जय आणि विजय साधू लोकांबरोबर वागण्यामध्ये चुकलेत, साधूंना कधीच अडवलं जात नाही. भारतामध्ये साधू जर का तुमच्या घरात येत असतील तर तुम्ही त्याला तुमच्या घरात येण्यापासून अडवू शकत नाही. ही सभ्यता आहे, ही संस्कृती आहे. श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये हे लिहितात. आणि जय आणि विजयांनी त्यांना अडवले त्यामुळे साधूंनी त्यांना शाप दिला आणि भगवंतांना हे कळलं. म्हणून भगवंत ती सर्व स्थिती शांत करण्याकरता लगेचच लक्ष्मी बरोबर आपल्या गरुडासनावरनं तिथं आले. तिथं आल्यानंतर भगवंतांनी सर्व स्थिती शांत केली. का? कारण भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात की मी माझ्या भक्तांचं संरक्षण करतो. आणि जय आणि विजय हे भगवंतांचे भक्त होते आणि अजून वाईट घडण्यापासून वाचवण्याकरता भगवंत तिथं उपस्थित झाले. चार कुमारांनी भगवंतांचं दर्शन घेतलं, त्यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांची स्तुती केली. आणि आजचा हा श्लोक चार कुमार सांगतायत की हे भगवंता आम्ही चुकलो, आम्ही असं वागायला नको होतं, आम्ही क्रोधापोटी या दोघांना शाप दिला, तुमच्या भक्तांना आम्हाला क्षमा करा. आणि ते काय म्हणतायत, हे भगवंता आम्ही प्रार्थना करतो की जोपर्यंत आमचं हृदय आणि मन तुमच्या चरणकमलाच्या सेवेमध्ये रत आहे तसेच जोपर्यंत आमचे शब्द तुमच्या चरणकमलांवरती अर्पलेले व म्हणून सुंदर झालेल्या तुलसीप्रमाणे सुंदर आहेत व जोपर्यंत तुमच्या दिव्य गुणांच्या कीर्तनाने आमचे कर्णरंध्र तृप्त होत आहेत तोपर्यंत आमचा जन्म कितीही नरकमय जीवनात झाला तरी चालेल. जी भावना जय आणि विजयांनी या चार साधूंपर पुढं व्यक्त केली की आम्ही कुठंही जाऊ दे, काहीही शाप द्या, फक्त एक गोष्ट आम्हाला आमच्यावरती कृपा करा की आम्ही कधीच भगवंतांना विसरणार नाही. सर्वात मोठं दुःख एकच आहे ते म्हणजे भगवंतांचं विस्मरण. बस ह्याच्या पलीकडे जगात कुठलंही दुसरं मोठं दुःख नाही. आणि तीच भावना इथं चार कुमार व्यक्त करतायत, हे भगवंत आम्हाला क्षमा करा, आम्हाला क्षमा करा की आम्ही क्रोधित झालो, तुम्ही आता जे आमच्या करता योग्य समजाल ते आम्ही करू, आम्हाला नरकामध्ये जायला लागलं तरी चालेल, खरं आम्ही या भावामध्ये राहू दे की आम्ही तुमचं स्मरण करत राहू दे. आणि श्रील प्रभुपाद या तात्पर्यामध्ये सांगतात की तुलसीला महत्व का आहे, कारण तिचे औषधी गुणांमुळे नाही तर तुलसीला महत्व आहे कारण ती भगवंतांच्या चरणकमलावरती तिचं स्थान आहे, तिचा भगवंतांशी असलेल्या संबंधामुळे तिला महत्व. त्याचप्रमाणे साधू लोकांना पण तेवढंच महत्व. एक वेळ भगवंतांच्या चरणी आपण अपराध केले तर भगवंत क्षमा करतील, खरं भक्तांच्या चरणी केलेला अपराध भगवंत क्षमा करत नाहीत. म्हणून श्रील प्रभुपाद या कथेमध्ये सांगतात की कशा प्रकारे आपण वैष्णव अपराध टाळला पाहिजे. हा तर सुंदररित्या या कथेमध्ये आपल्याला हे कळतं की वैकुंठाचं वर्णन काय आहे, वैकुंठ भाव काय आहे. आणि हा वैकुंठ भाव जो आहे तो या भौतिक जगामध्ये पण आपण अनुभवू शकतो श्रील प्रभुपादांच्या कृपेनं. हा वैकुंठ भाव श्रील प्रभुपादांनी आपल्याला दिलेला आहे, तो आपल्यावरती आहे किती आपण त्याचा स्वीकार करून जीवनामध्ये उतरवणे. श्रील प्रभुपाद जसं म्हटले की माझी मंदिरं इस्कॉनची मंदिरं म्हणजे या भौतिक जगातील वैकुंठ आहे. आणि अनेक भक्तांनी हे अनुभवलं असेल की जेव्हा आपण मंदिरामध्ये भगवंतांची सेवा करतो त्यावेळेला आपण किती चिंतामुक्त होतो, त्यावेळेला आपल्या मनाची स्थिती किती सुंदर असते. तर श्रील प्रभुपादांनी ही मंदिरं आपल्याला हा वैकुंठ भाव अनुभवना करता दिली. आणि हे मंदिर म्हणजे एरोड्रम आहेत, विमानतळ आहेत, जेणेकरून इथून आपण आपली फ्लाईट घ्यावी आणि वैकुंठात श्रील प्रभुपादांच्याकडे जावं, भगवत धामात श्रील प्रभुपादांच्याकडे जावं. हा या मंदिरांचा खरा उद्देश आहे. कोण म्हणेल